ಭೋ ಬಂಧುಗಣಾಃ ಸ್ವಾಗತಂ. ಅದ್ಯ ರವಿವಾರಃ. ತತ್ ವಯಂ ರೇಡಿಯೋ ಮಧುಬನಸ್ಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮೇ ಸಂಸ್ಕೃತಂ ಪಠಾಮಃ. ಶೃಣುತ ಏತತ್ ರಂತಿದೇವಸ್ಯ ಕಥಾ. ಅಬ್ ಸುನ್ತೆ ಹೇ ರಂತಿದೇವ್ ನಾಮಕ್ ರಾಜಾ ಕಿ ಕಹಾನಿ. ಔರ್ ಮಿತ್ರೋ ಯಹ ಕಹಾನಿ ಹಮೇ ವಿಶಾಲ್ ಶರ್ಮಾ ನೇ ಲಿಖ ಭೇಜಿ ಹೈ. ತುಮೇ ಪತಾ ಹೈ ಕಿ ವಿಶಾಲ್ ಶರ್ಮಾ ನೇ ಹಮಾರೇ ಲಿಯೆ ಪಹಲೆ ಭೀ ಏಕ್ ದೋ ಪಾಠ ಲಿಖ ಕರ್ಕೆ ಭೇಜೆ ಥೇ, ತೋ ಉನ್ಕಾ ಧನ್ಯವಾದ್ ಭೀ ಹಮ್ ಕರೆಂಗೆ. ಔರ್ ಯಹ ಕಹಾನಿ ಸುನ್ತೆ ಹೈ. ಪುರಾ ಭಾರತ ವರ್ಷೆ ರಂತಿದೇವ ನಾಮ ನೃಪತಿ ಹಿ ಅಭವತ್. ಪುರಾ ಅರ್ಥಾತ್ ಪುರಾತನ ಕಾಲ ಮೇ, ಪುರಾ ಭಾರತ ವರ್ಷೆ ಅರ್ಥಾತ್ ಪುರಾತನ ಕಾಲ ಮೇ ಭಾರತ ವರ್ಷ ಮೇ ರಂತಿದೇವ ನಾಮಕ ಏಕ್ ರಾಜಾ ಹುವಾ ಕರ್ತಾ ಥಾ. ಸಹ ಪ್ರಜಾಪಾಲಕಃ ಪರೋಪಕಾರಿ ಚ ಆಸೀತ್. ವಹ ಪ್ರಜಾಪಾಲಕ್ ಔರ್ ಪರೋಪಕಾರಿ ಥಾ. ಏಕಸ್ಮಿನ್ ಕಾಲೆ ರಂತಿದೇವಸ್ಯ ರಾಜ್ಯೆ ಅನಾವೃಷ್ಟಿ ಹಿ ಅಭವತ್. ಏಕ್ ಸಮಯ ರಂತಿದೇವ್ ಕೆ ರಾಜ್ಯ ಮೇ ಅನಾವೃಷ್ಟಿ ಅರ್ಥಾತ್ ಅಕಾಲ್ ಪಡಾ, ವರ್ಷಾ ನಹಿ ಹುಯಿ. ಅನಾವೃಷ್ಟಿ ಅರ್ಥಾತ್ ವರ್ಷಾ ನ ಹೋನಾ. ಭಯಂಕರ ದುರ್ಭಿಕ್ಷ ಸರ್ವತ್ರ ಅಭವತ್. ಚಾರೋ ತರಫ ಭಯಂಕರ ದುರ್ಭಿಕ್ಷ, ಭಯಂಕರ ಅಕಾಲ್ ಮಚ ಗಯಾ. ಪ್ರಜಾನಾಂ ರಕ್ಷಾಯೈ ರಂತಿದೇವ ರಾಜ್ಯ ಕೋಶಾಗಾರಾಣಿ ಅನ್ನಾಗಾರಾಣಿ ಚ ಉದ್ಘಾಟಯತ್. ಪ್ರಜಾ ಕಿ ರಕ್ಷಾ ಕೆ ಲಿಯೆ ರಂತಿದೇವನೆ ಅಪ್ನೆ ರಾಜ್ಯ ಕಾ ಜೋ ಕೋಶ ಥಾ ಔರ್ ಸಾಥ್ ಹಿ ಜೋ ರಾಜ್ಯ ಕಾ ಅನ್ನ ಭಂಡಾರ ಥಾ ದೋನೋ ಕೋ ಖೋಲ್ ದಿಯಾ. ಯದಾ ಅನ್ನಾಗಾರಂ ರಿಕ್ತಂ ಅಭವತ್, ಜಲಾಶಯಾಃ ಚ ಶುಷ್ಕಾಃ ಅಭವತ್, ತದಾ ರಂತಿದೇವಃ ಅಪಿ ನಿರ್ಧನಃ ಭೂತ್ವಾ ನಗರಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ಸ್ವಕುಟುಂಬೇನ ಸಹ ಆಜೀವಿಕಾರ್ಥ ರಾಜ್ಯಾತ್ ಬಹಿಃ ಅಗಚ್ಛತ್. ಹೇ ತೋ ಲಂಬಾ ವಾಕ್ಯ ಲೇಕಿನ್ ಬಹುತ್ ಸರಳ ಹೈ ಸಮಜ್ನೆ ಮೇ ಕಿ ಯದಾ ಅನ್ನಾಗಾರಂ ರಿಕ್ತಂ ಅಭವತ್, ಜಬ್ ಉಸ್ಕಾ ಅನ್ನ ಕಾ ಭಂಡಾರ ಭೀ ಖಾಲಿ ಹೋ ಗಯಾ ಜೋ ಉಸ್ನೆ ಪ್ರಜಾ ಕೆ ಲಿಯೆ ಖೋಲ್ ದಿಯಾ ಥಾ, ಔರ್ ಜಲಾಶಯಾಃ ಚ ಶುಷ್ಕಾಃ ಅಭವತ್, ಔರ್ ರಾಜ್ಯ ಮೇ ಜಿತ್ನೆ ಜಲಾಶಯ ಥೆ ವೋ ಭೀ ಜಬ್ ಸೂಖ ಗಯೆ, ತದಾ ರಂತಿದೇವಃ ಅಪಿ ತಬ್ ರಂತಿದೇವ್ ಭೀ ನಿರ್ಧನಃ ಭೂತ್ವಾ ನಿರ್ಧನ್ ಹೋಕರ್ ನಗರಂ ತ್ಯಕ್ತ್ವಾ ನಗರ ಕೋ ಛೋಡ್ಕರ್ ಅಪ್ನೆ ರಾಜ್ಯ ಕೋ ಛೋಡ್ಕರ್ ಸ್ವಕುಟುಂಬೇನ ಸಹ ಅಪ್ನೆ ಪರಿವಾರ ಕೋ ಸಾಥ್ ಲೇಕರ್ ಕೆ ಆಜೀವಿಕಾರ್ಥ ಆಜೀವಿಕಾ ಕಮಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ರೋಜಿ ರೋಟಿ ಕಮಾನೆ ಕೆ ಲಿಯೆ ರಾಜ್ಯಾತ್ ಬಹಿಃ ಅಗಚ್ಛತ್, ರಾಜ್ಯ ಸೆ ಬಾಹರ್ ಚಲಾ ಗಯಾ. ಸ್ವಕುಟುಂಬೇನ ಸಹ ರಾಜಾರಂತಿದೇವ ವನೇ ವನೇ ಬುಭುಕ್ಷಿತ ತೃಷಿತ ಇತಸ್ತತ ಅಭ್ರಮತ್. ಸ್ವಕುಟುಂಬ ಕೆ ಸಾಥ್ ರಾಜಾ ರಂತಿದೇವ್ ವನೇ ವನೇ ಅರ್ಥಾತ್ ಜಂಗಲ್ ಜಂಗಲ್ ಮೇ ಬುಭುಕ್ಷಿತ್ ಅರ್ಥಾತ್ ಭೂಖ ತೃಷಿತ ಪ್ಯಾಸ ಇತಸ್ತತ ಇಧರ್ ಉಧರ್ ಅಭ್ರಮತ್ ಭಟಕ್ತಾ ರಹ. ಅನ್ನ ಜಲಾಭಾವೇ ಅಟತ ತಸ್ಯ ಅಷ್ಟ ಚತ್ವಾರಿಂಶತ್ ದಿನಾನಿ ವ್ಯತೀತಾನಿ. ಅನ್ನ ಔರ್ ಜಲ್ ಕೆ ಅಭಾವ ಮೇ ರಹತೆ ಹುವೆ ಉಸೆ ಅಷ್ಟ ಚತ್ವಾರಿಂಶತ್ ಅರ್ಥಾತ್ ಆಠ ಔರ್ ಚಾಲೀಸ್ ಅರ್ಥಾತ್ 48 ದಿನ ಬೀತ್ ಗಯೆ. ಏಕೋನ ಪಂಚಾಶತ್ ತಮೇ ದಿನೆ ಪ್ರಭಾತ ವೇಲಾಯಾಂ ಕಶ್ಚಿತ್ ಜನಾಃ ಆಗತ್ಯ ರಾಜ್ಞೆ ಪಾಯಸಂ ಪೂಲಿಕಾಃ ಚ ಅಯಚ್ಛತ್. 49ವೇ ದಿನ ಸುಬೇ ಸುಬೇ ಕುಚ್ ಲೋಗ್ ಆಯೆ ಔರ್ ಉನ್ಹೊನೆ ರಾಜಾ ಕೋ ಪಾಯಸ್ ಅರ್ಥಾತ್ ಖೀರ್ ಔರ್ ಪೂರಿ ಕಾ ಭೋಜನ್ ದಿಯಾ. ರಾಜಾ ಅತೀವ ಪ್ರಸನ್ನ ಅಭವತ್, ರಾಜಾ ಬಹುತ್ ಪ್ರಸನ್ನ ಹುವಾ. ಯಾವತ್ ಪರಿವಾರೇಣ ಸಹ ಸಹ ಭೋಜನಂ ಕರ್ತುಂ ಉಪವಿಶತ್, ಲೇಕಿನ್ ಜಬ್ ಯಾವತ್ ಅರ್ಥಾತ್ ಜಬ್ ಪರಿವಾರ ಕೆ ಸಾಥ್ ವಹ ಭೋಜನ ಕರ್ನೆ ಕೆ ಲಿಯೆ ಬೈಠಾ, ತಾವತ್ ಕಶ್ಚಿತ್ ಕ್ಷುಧಿತ ಜನಃ ಆಗತ್ಯ. ತಾವತ್ ಅರ್ಥಾತ್ ತಬ್ ಕಶ್ಚಿತ್ ಕ್ಷುಧಿತ ಜನಃ ಕೋಯಿ ಏಕ್ ಭೂಖಾ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗತ್ಯ ಆರ್ತಸ್ವರೇಣ ಅವದತ್. ಕೋಯಿ ಏಕ್ ಭೂಖಾ ವ್ಯಕ್ತಿ ಆಯಾ ಔರ್ ಉಸ್ನೆ ಆರ್ತಸ್ವರ ಮೇ ಬಹುತ್ ಕರುಣ ಸ್ವರ ಮೇ ಪುಕಾರಾ ಔರ್ ಕಹಾ ಅವದತ್ ಕಹಾ, ಮಹಾರಾಜ್ ಅಹಂ ಅತೀವ ಕ್ಷುಧಿತ, ಮಹಾರಾಜ್ ಮೈ ಬಹುತ್ ಹಿ ಭೂಖಾ ಹೂಂ. ಯದಿ ಅಧುನಾ ಅಹಂ ಭೋಜನಂ ನ ಪ್ರಾಪ್ಸ್ಯಾಮಿ ತರ್ಹಿ ಅವಶ್ಯಂ ಮೇ ಮೃತ್ಯುಃ ಭವಿಷ್ಯತಿ. ಯದಿ अभी मुझे भोजन नहीं मिला, तरही अर्थात तो अवश्यम निश्चित ही मैं अर्थात मेरी मृत्यु भविष्यति, मेरी मृत्यु हो जाएगी। यच्छतु मह्यम भोजनम, मुझे भोजन दो। यच्छतु दो। राजा रंति देवः भोजनस्य स्वभागम स्वयं न भक्षयित्वा तस्मै अयच्छत। तो राजा रंतिदेव ने क्या किया कि जो भोजन सारे परिवार में हर एक व्यक्ति के लिए थोड़ा थोड़ा सा बांटा गया था, उसमें उसके हिस्से में जो भाग आया था स्वभागम, वह स्वयं न भक्षयित्वा स्वयं न खाकर तस्मै अयच्छत, उसी भूखे व्यक्ति को दे दिया। तदंतरम यथैव अवशिष्टं भोजनं परस्परं विभज्य सः खादितुं प्रारभत। उसके बाद जब बचे हुए भोजन को उन्होंने फिर से दोबारा से बांटा और फिर जब खाने लगा, तथैव कश्चित् अन्यः बुभुक्षितः आगच्छत्, उसी समय कोई एक दूसरा भूखा व्यक्ति वहां आ गया। सः अपि क्षुधया दुर्बलं उदरं दर्शयित्वा अवदत्, उसने भी भूख से जो उसका पेट एकदम अंदर चला गया था वह राजा को दिखाया और बोला, महाराज त्रायस्व माम, महाराज मेरी रक्षा करो। बुभुक्षया प्राणाः निस्सरन्तीव, भूख से मेरे प्राण निकल ही रहे हैं। राजा रंतिदेवः पुनः स्वभागम बुभुक्षिताय प्रायच्छत, राजा ने फिर से एक बार अपना भाग उस भूखे आदमी को दिया। तस्मिन् गते पुनः अवशिष्टं भोजनं परस्परं विभज्य भक्षणार्थ यावत् राजा उपविशत्। देखो बहुत सरल है, तस्मिन् गते उसके जाने के बाद पुनः फिर से अवशिष्टं भोजनं परस्परं विभज्य, बचा हुआ भोजन फिर से सब में बांट करके भक्षणार्थ खाने के लिए, यावत् राजा उपविशत् जब राजा बैठा, तस्मिन्नेव काले उसी काल उसी समय एकः अन्यः बुभुक्षितः और एक भूखा व्यक्ति तत्र आगच्छत् वहां आ गया। तेन सह कुक्कुराः आसन, उसके साथ कुत्ते भी थे। ते सर्व बुभुक्षिताः म्रियमाणाः इव आसन, वे सारे भूख के कारण बिल्कुल मरे हुए के समान हो गए थे। सः अपि भोजनाय याचनाम अकरोत, उसने भी भोजन के लिए याचना की। राजा सर्वं भोजनं बुभुक्षिताय कुक्कुरेभ्यश्च अयच्छत। अब राजा ने क्या किया कि सारा ही भोजन अपने हिस्से का और अपने परिवार वालों के हिस्से का भी सारा भोजन उस भूखे व्यक्ति को और उसके कुत्तों को दे दिया। इदानीं भांडे स्वल्पं जलं अवशिष्टं आसीत्, तो वहां पर बर्तन में थोड़ा सा पानी बचा हुआ था। स्वपरिवारेण सह जलमात्रेण तृप्तिम कर्तुम यदा स ऐच्छत, तो अपने परिवार के साथ उसने सोचा कि पानी से ही तृप्ति कर लेते हैं, पानी से ही पेट भर लेते हैं। जलमात्रेण पानी से ही तृप्तिम कर्तुम यदा स ऐच्छत, जब उसने अपनी तृप्ति करनी चाही, तदैव एकः पिपासितः तत्र आगत्य आर्तस्वरेण अवदत, उसी समय एक प्यासा व्यक्ति वहां आकर आर्त स्वर में बोला, महाराज पिपासया मृत्यु मुखे पततम माम रक्ष, हे महाराज प्यास से मैं बिल्कुल मृत्यु के मुख में ही पहुंच गया हूं, तो तुम मेरी रक्षा करो, माम रक्ष मेरी रक्षा करो। राजा रंतिदेवः सर्वं जलं पिपासिताय अयच्छत, राजा ने सारा जल उस प्यासे व्यक्ति को दे दिया और ईश्वरम च इदं प्रार्थितवान, और ईश्वर से यह प्रार्थना की, न त्वहं कामये राज्यम, हे प्रभु न तो मैं राज्य की कामना करता हूँ, न स्वर्गम न ही स्वर्ग की कामना करता हूँ, ना पुनर्भवम न अपुनर्भवम। अब अपुनर्भवम क्या होता है, तो हमारे यहाँ मान्यता है कि मनुष्य की जब मृत्यु हो जाती है तो उसका पुनर्जन्म होता है, उसे दोबारा इस लोक में आना पड़ता है, यहाँ के दुख दर्द झेलने पड़ते हैं, और यदि उसे मोक्ष मिल जाता है तो उसे दोबारा इस संसार में जन्म नहीं लेना पड़ता है। तो किसी मनुष्य के पुण्य कर्मों के कारण जब उसकी ऐसी स्थिति आ जाती है कि उसे दोबारा संसार में जन्म न लेना पड़े, अपुनर्भवम का अर्थ हुआ मोक्ष की अवस्था, न अधिक अपुनर्भवम मतलब वह जो मोक्ष की अवस्था है, अपुनर्भवम। तो रंतिदेव कहता है कि मुझे न अपुनर्भवम, मुझे वह अपुनर्भवम अर्थात मोक्ष की अवस्था भी नहीं चाहिए। कामये दुख तप्तानाम प्राणिनाम आरती नाशनम। हे प्रभु, मैं तुमसे क्या मांगता हूँ कि जो दुख से तप रहे हैं, दुख से व्याकुल हैं, ऐसे प्राणियों का आरती नाशन, आरती अर्थात दुख, तो उनके दुख का नाश करने की क्षमता मुझ में हो, यही मैं तुमसे कामये कामना करता हूँ, यही मैं तुमसे मांगता हूँ कि मुझे तुम ना तो राज्य दो, ना ही मुझे स्वर्ग दो, ना ही मुझे मोक्ष दो, पर मुझे इतना सामर्थ्य अवश्य दो ताकि मैं दूसरे दुखी प्राणियों की व्याकुलता, उनके कष्ट, उनकी आरती को मैं मिटा सकूं। तो मित्रों, यह रंतिदेव की कथा और यह श्लोक महाभारत में एक प्रसंग के रूप में आया है और यह श्लोक हमारे पूरे भारतीय दर्शन को दिखाता है और कई बार इस श्लोक की चर्चा होती है। तो यह श्लोक मैं फिर एक बार सुनाती हूँ। नत्वहं कामये राज्यम न स्वर्गम ना पुनर्भवम कामये दुख तप्तानाम प्राणिनाम आरती नाशनम। तो यह है हमारे भारत की संस्कृति जहाँ हम अपने लिए कुछ नहीं मांगते बल्कि यह प्रार्थना करते हैं ईश्वर से कि ईश्वर हमें दूसरे दुखी व्यक्तियों के दुख को मिटाने की क्षमता, मिटाने की सामर्थ्य ईश्वर हमें दे। तो मित्रों, इस प्रकार के परोपकारी प्रार्थना के साथ हम आज का यह कार्यक्रम समाप्त करेंगे। तुम सुनते रहो रेडियो मधुबन, मुस्कुराते रहो।